हरे कृष्ण, आजचा आपला विषय आहे आपला खरा रोग। आता आपल्याला माहिती आहे की कोणालाही जर कुठलाही रोग झालेला असेल, टायफॉइड घ्या किंवा साधा आपला व्हायरल इन्फेक्शन घ्या किंवा गँग्रीन डायबिटीजमुळे, कुठल्याही बाबतीत सगळ्या आनंदाच्या वस्तू त्याच असतात, पण रोग झालेल्या माणसाला त्यांचा आनंद लुटता येत नाही। एक खूप सुंदर उदाहरण प्रभुपाद जे देतात ते म्हणजे कावीळीचं। असं म्हणतात की खडीसाखर कावीळ झालेल्या माणसाला कडू लागते आणि तीच खडीसाखर जशी त्याची कावीळ बरी होत जाते तशी त्याला ती गोड लागायला लागते, आणि हीच खडीसाखर त्या कावीळीवर चांगला इलाज पण आहे। मग आपल्याला हे माहिती आहे की आपण जर योग्य औषध घेतलं नाही आणि जर पथ्यपाणी व्यवस्थित पाळलं नाही तर आपण आपली परिस्थिती आणखीन बिघडवतो, आणि यासाठी आत्मसंयम ठेवायची अत्यंत गरज असते। तर आपण रोग या शब्दाची जर व्याख्या पाहिली तर ती म्हणजे शरीराच्या कुठल्याही कार्यभागात बिघाड। तर मला एक तख्ता जर बनवायचा झाला की आपण कुठल्याही रोगाचा इलाज करण्यासाठी कुठले कुठले टप्पे पार करावे लागतात, तर त्याच्यात पहिली पायरी अशी येईल की रोगाचे जे काही चिन्ह आहेत, ज्या काही वेदना आहेत, त्यांच्याकडे लक्ष देणं आणि महत्व देणं, आणि नक्कीच त्या रोगातून मुक्त होण्याची इच्छा असणं। आपण बरेच लोक बघतो की त्यांना बरेच त्रास काही असे होत असतात आणि तरी ते असे दुर्लक्ष करतात त्याच्याकडे की नाही काही नाही काही नाही काही नाही, पण जर आपल्याला खरंच त्यातून मुक्त व्हायचं असेल तर ही तर पहिली पायरी आहे। मग दुसरी पायरी आहे ते रोगाचं निदान। मग हे जर किरकोळ असेल तर आपण स्वतः करतो किंवा डॉक्टरांच्या मदतीने। आणि मग तिसरी पायरी येते इलाज घेणं, म्हणजे औषध आणि जे काही पथ्यपाणी आहे ते सगळं घेणं। यामध्ये दोन भाग असे येतात की जर आपण ते सगळं व्यवस्थित पाळलं तर आपण त्यातून मुक्त होतो आणि आपण परत आनंदी आयुष्य जगू शकतो, पण जर नाही, आपण जर औषधं घेतली नाही, पथ्यपाणी पाळले नाही, आत्मसंयम ठेवलं नाही, तर आपली जी काही परिस्थिती आहे ती आणखीन बत्सेबत्तर म्हणतात ना तशी होत जाते आणि आपण आपला जीवही धोक्यात टाकू शकतो। आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की असा कुठला रोग आहे जो प्रत्येकाला झालेला आहे आणि जो पूर्णपणे दुर्लक्षित आहे, कोणीही त्या रोगाकडे लक्ष दिलेलं नाही। काही टीप मी या ठिकाणी देऊ इच्छिते। पहिली अशी की आपण जीवात्मा आहोत, आपण हे शरीर नाही। दुसरी टीप अशी की आपण साक्षात भगवान कृष्णाचे अंश आहोत, ममई वांशो जीव लोके, आणि भगवान श्री कृष्णांच्या अस्तित्वात मल किंवा कुठल्याही अशुद्धीचा लवलेशही नाही। भगवान सच्चिदानंद विग्रह आहेत, पूर्णपणे शुद्ध, पूर्णपणे आनंदी। माझी तिसरी टीप अशी आहे की आपलं हे जे शरीर आहे ते मलमूत्राची पोतडी आहे। उत्तर साहजिक आहे, आपलं हे शरीरच एक रोग आहे ज्या शरीराला आपण स्वतः समजतो। आपलं शरीर हे मल मूत्र आणि सगळ्या जंतूंनी भरलेली एक पोतडी आहे। मग जर आपण भगवान कृष्णांचे अंश आहोत तर आपण या प्रकारच्या शरीरात का आहोत? आपण त्यांच्यासारखेच शुद्ध आणि आनंदमय आहोत, पण इथे काय करतोय? आणि या रोगाबद्दल कधीच कोणी विचार नाही केला, कारण आपण रोगाची जी व्याख्या पाहिली त्यामध्ये काय की बिघाड कार्यभागात, आपण जीवात्मा म्हणून जे आपलं अस्तित्व आहे त्यात हा पूर्ण बिघाड झाला की नाही? कारण जीवात्माला कैद केलेलं आहे या मलमूत्राच्या पोत्यामध्ये, कम्प्लीट बिघाड। आणि आपण जर हा तक्ता पाहिला जो आपण इलाजासाठी पाहिला होता, तर त्यामध्ये जी पहिली पायरी आहे की जे काही चिन्ह आणि वेदना आहेत रोगामुळे, ज्या आपल्याला सहन कराव्या लागतात, त्यांना लक्ष देणं आणि महत्व देणं, तर आपण हे कधीच केलं नाही। या शरीरामुळे आपल्याला सगळ्या वेदना सहन कराव्या लागतात, पण आपण या गोष्टीकडे कधीच लक्ष दिलं नाही। हा 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 ठीक आहे, सगळं चालेल सगळं चालेल, थोडंफार होतं कधी इकडे तिकडे, पण मुळात हा आपला मोठा रोग आहे। त्यामुळे दुसरी पायरी जी आहे, या रोगाचं निदान कधीच झालं नाही, आणि तिसरी पायरी की इलाज घ्यायचा कधी प्रश्नच आला नाही। पण तो इलाज न घेतल्यामुळे आपली परिस्थिती मात्र दिवसेंदिवस बिघडत चालली आहे आणि आपला जीव ही धोक्यात येत आहे, कारण रोग आहे आणि त्याला न चालणाऱ्या गोष्टी जर आपण करत चाललो आहोत तर परिस्थिती बिघडणार नाही तर काय होणार? आपण एक ठराविक वेळच या शरीरात आहोत, आपल्या हातातून वेळ निसटत चालला आहे। ठराविक हृदयाचे ठोके आपल्याला शरीरात मिळतात, एक हृदयाचा ठोकाही जास्तीचा मिळत नाही। पुढचा जन्म, मनुष्य जन्म मिळण्याची काहीही शाश्वती नाही। आपण या मलमूत्राचं पोतडं नाही, आपण ही कार नाही की जी आपल्याला एका ठिकाणून दुसरीकडे घेऊन जाते। मग करायचं काय? या शरीराच्या हालापेष्टा करायच्या, या शरीराला टॉर्चर करायचं? नाही, जसं आपण कारची गरज असेल तेवढी काळजी घेतो तशी काळजी घ्यायची आहे, पण मुळात आपण आपल्या ज्या शारीरिक गरजा आणि आनंदाच्या संकल्पना आहेत त्यावर आपल्याला आत्मसंयम ठेवणं प्रचंड गरजेचं आहे. कारण जर आपण जीवात्मा आहोत तर त्या जीवात्माचं काम आपण कधी करणार? मन मना भव मद भक्तो. जर आपण कृष्णाचे अंश आहोत आणि आपण कृष्णाला जर केंद्रस्थानी ठेवून आपलं सगळं काही करायला लागलो, आपल्या इच्छा आकांक्षा आपले कर्म, तर हा आपल्या या रोगावरचा खरा इलाज असेल. आणि जसं आपण कुठल्याही रोगातून मुक्त होत जातो, जसं आपण बरं होत जातो तसं आपल्याला समजतं, तसंच आपल्याला या रोगातूनही आपण जसे बरे होत जाऊ तसं आपलं आपल्यालाही समजणार. पण त्यासाठी परत तोच विषय की आत्मसंयम आणि पथ्य हे सगळं खूप गरजेचं असणार आहे सगळ्याच पातळींवर. तर हे रोचक आहे की नाही हे नक्कीच खूपच इंटरेस्टिंग आहे. मग आपण वाट कशाची बघतोय?